ॲबडॉमिनल ब्रीदिंग हा पोटातून श्वास घेण्याचा एक सोपा आणि परिणामकारक व्यायाम आहे. आपण जेव्हा एखाद्या तणावाखाली असतो तेव्हा आपण खूप भराभरा आणि लहान श्वास घेतो. अशावेळी जाणीवपूर्वक दीर्घ किंवा खोल श्वास घेतल्याने आपल्याला शांत व्हायला मदत होते. सुरुवातीला एक शांत जागा निवडा जिथे तुम्ही निवांत होऊ शकता आणि पुढचा काही काळ तिथे कोणीही व्यत्यय आणणार नाही. हा व्यायाम तुम्ही खुर्चीवर ताठ बसून किंवा पलंगावर किंवा जमिनीवर झोपूनसुद्धा करू शकता. डोक्याखाली आणि गुडघ्यांखाली उशीचा आधार घेतल्यामुळे तुम्हाला बरं वाटणार असेल तर तुम्ही उशी वापरू शकता. एकदा तुम्ही कम्फर्टेबल झालात की आपले डोळे बंद करा. हळूहळू आपल्या श्वासांवर लक्ष केंद्रित करा. तुमच्या श्वासाच्या नेहमीच्या पद्धतीत बदल न करता फक्त स्वतःच्या श्वास आणि उच्छ्वासाचे निरीक्षण करा. आता एक हात आपल्या पोटावर आणि दुसरा आपल्या छातीवर ठेवा. नाकाने संथ खोल श्वास घ्या. हे करत असताना आपला छातीवरचा हात स्थिर असेल आणि पोटावरचा हात श्वासाबरोबर वर खाली होत असेल याची काळजी घ्या. खोल श्वास घेऊन 2-3 क्षणांसाठी सावकाश नाकाने श्वास सोडा. अशा प्रकारे पोटातून खोल श्वास घेणं कदाचित थोडं विचित्र वाटू शकेल, पण तरीही हा सराव करत राहा. अजून काही वेळा असा पोटातून श्वास घेत राहा. नाकाने खोल श्वास घेताना त्या श्वासाबरोबर आपला पोटावरचा हात छातीवरच्या हातापेक्षा जास्त वर जातो आहे याची काळजी घ्या. मग काही क्षण श्वास रोखून धरा आणि संथपणे सोडून द्या. आता तुमचा श्वास नेहमीच्या पद्धतीकडे परत येऊ द्या. दिवसातून नियमितपणे 2-3 वेळा या व्यायामाचा सराव केल्यावर तुम्हाला तो कधीही कुठेही करता येऊ शकेल.